बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि सांगुन के ले बुद्ध कर मन है अपले शुद्ध सांगुन के ले बुद्ध कर मन है अपले शुद्ध युद्धाने वाले युद्ध सांगुन के ले बुद्ध बुद्धम शरणम गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संघम शरणम गच्छामि संघम शरणम गच्छामि
आहे गरज जगाला बंधुत्व भावनेची
बंधुत्व भावनेची होईल सदा हे सिद्ध होईल सदा हे सिद्ध सांगून गेले बुद्ध बुद्धम शरणं गच्छामि धम्मम शरणं गच्छामि संघम शरणं गच्छामि संघम शरणं गच्छामि
नको गुणाची कीर्ती करा गुणाची
कीर्ती करा गुणाची शिलवान वाशील बाद शिलवान वाशील बाद सांगून गेले बुद्ध बुद्धम शरणं गच्छामि धम्मम शरणं गच्छामि संघम शरणं गच्छामि संघम शरणं गच्छामि
करु नको अशोक खंत हे शरीर नाशिवंत
हे शरीर नाशिवंत कुकर्म त्यागमाद्य कर्म त्याग माद्य सांगून गेले बुद्ध बुद्धम शरणं गच्छामि धम्मम शरणं गच्छामि संघम शरणं गच्छामि संघम शरणं गच्छामि
सम्राट अशोकान देश जिंकला कलिंग युद्धात प्राणहानीची छेडली ती जंग कित्येक शूरवीरांना मातीत लोळविले घोड्याच्या पायी त्याने सैनिक तुळविले
सैनिक तुळविले सैनिक तुळविले
रक्ताने माखली ती सारी कलिंग धरती मिळविला विजय त्याने कलिंग देशावरती रक्ताचा पाठवाही तो नदीचा समान बेचैन झाला राजा लागे न त्याचे मन
लागे न त्याचे मन लागे न त्याचे मन
हळहळला तो स्वतःशी मी काय आज केल विजयाच्या लालसेने प्राण किते कांचे गेल तलवार फेकुनी तो बोले अशोक राजा या पुढे नको युद्ध निर्धार आहे माझा
निर्धार आहे माझा निर्धार आहे माझा
सम्राट अशोक राजा मग बोधी सत्व झाला करुणेचा मंत्र त्याला तेव्हाच हो मिळाला जीवनाचा अर्थ त्याला तेव्हाच हो कळाला फिरला तो देश देशी आणि बोधी सत्व झाला
आणि बोधी सत्व झाला आणि बोधी सत्व झाला
मुलगा महेंद्र मुलगी त्या संघ मित्राने धम्माच्या प्रचारी ते लावले तयान बोले अशोक गरज जीवनात सारू आहे
जीवनात सारू आहे जीवनात सारू आहे जीवनात सारू आहे
सर्वाला हे खुले हो
बुद्धाचे द्वार आहे, बुद्धाचे द्वार आहे, बुद्धम शरणं गच्छामि, धम्मम शरणं गच्छामि, संघम शरणं गच्छामि, संघम शरणं गच्छामि, बुद्धम शरणं गच्छामि, धम्मम शरणं गच्छामि, संघम शरणं गच्छामि, संघम शरणं गच्छामि, बुद्धम शरणं गच्छामि, धम्मम शरणं गच्छामि, संघम शरणं गच्छामि, संघम शरणं गच्छामि।